अभिजात मराठी आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात अभिजात
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली
मराठी। नमस्कार, अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, महाराष्ट्र राज्याची राजभाषा मराठी हिला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे। या अभिजात मराठी भाषेचा वापर शासन व्यवहारामध्ये कसा केला जातो आणि त्यासाठी भाषा संचालनालय मराठीचं काम करतं म्हणजे नेमकं काय काम करतं हे जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या अंतर्गत असलेल्या भाषा संचालनालयाच्या मुंबई आणि कोकण विभागाचे सहाय्यक भाषा संचालक योगेश शेट्टे सर यांना आपण आज निमंत्रित केलेलं आहे। नमस्कार शेट्टे सर।
नमस्कार
सर। भाषा संचालनालय कार्यालयातील मराठीचं काम करतं आहे म्हणजे नेमकं काय काम करतं, म्हणजे कार्यालयीन मराठी ही काही वेगळी कन्सेप्ट आहे का किंवा काही परिभाषा आहे का?
भाषा संचालनाची स्थापना 1960 साली झालेली आहे।
हां,
तर तेव्हापासून भाषा संचालनालयाने अनुवादाचं काम करतं। त्याच्यामध्ये अनेक केंद्रीय अधिनियम, राज्य अधिनियम, अर्थसंकल्पामधल्या पूरक मागण्या म्हणा, नियम, सेवा प्रवेश नियम, अधिसूचना, हे सगळं मराठीमध्ये अनुवाद करून देतं शासकीय भाषा। आणि त्यासाठी लागणारी जी परिभाषा आहे वेगवेगळ्या विषयांवरची, म्हणजे रसायन, जीव, भौतिक वगैरे, अर्थशास्त्र, कृषीशास्त्र, वेगवेगळ्या अशा 29 परिभाषाकोश भाषा संचालनाने निर्माण केलेले आहेत। परत विविध प्रकारचे अहवाल असतात, महामंडळाचे मंडळाचे वार्षिक अहवाल असतात, हेही आम्ही अनुवाद करतो आणि अशा पद्धतीने आम्ही मराठीचं काम करत असतो।
सर, शासन व्यवहारामध्ये मराठीचा वापर किंवा शासन मराठी असं काही वेगळं आहे का, म्हणजे हे का असं वारंवार म्हटलं जातं?
कारण बोलीभाषा जी आहे आणि शासनाची भाषा याच्यात थोडा फरक आहे। बोलीभाषेमधले शब्द हे शासनामध्ये वापरले जात नाही। कारण उदाहरणच घ्यायचं झालं समजा, तर एक तुम्हाला उदाहरण देतो की रजिस्ट्रार हा जो शब्द आहे त्याला सगळे निबंधकच असं म्हणतात, पण हा निबंधक हा सर्वसाधारण शब्द झाला म्हणजे सरकारी कार्यालयातला, पण जेव्हा तो न्यायालयामध्ये जातो तिथे तो रजिस्ट्रार असतो, त्याला प्रबंधक म्हटलं जातं। विद्यापीठामध्ये जातं तेव्हा कुलसचिव म्हटलं जातं। हे जी शासकीय भाषा जी आहे ही शासनाने तयार केलेली आहे। शासन व्यवहार कोश हा तुम्ही जर बघितलात ना की त्यात तुम्हाला हे शब्द दिसतील। डिबेट म्हटलं किंवा डिस्कशन म्हटलं की सरळ लोक सर्रासपणे चर्चा असं म्हणतात, पण ती चर्चा नसते। तर डिबेटला वादविवाद आणि डिस्कशनला चर्चा असे शब्द तयार केलेले आहेत। आणि फॅक्टरी म्हटलं की कारखाना, वर्कशॉप म्हटलं की त्याला कार्यशाळा, हे जे भेद आहेत हे दाखवून दिलेले आहेत। ह्यामध्ये शासकीय भाषा ही अशा पद्धतीची शासकीय मराठी आहे।
अच्छा, म्हणजे कुठे नेमका कुठला खल शब्द
वापरायचा
हे ते
दाखवून दिलेलं आहे।
तर शासन व्यवहारातली आता ही झाली मराठीचे आहे, पण मग आपली विभागीय पण कार्यालय आहे, तर ही कुठे कुठे आहेत आणि ती नेमकं काय काम करतायत?
मी कोकण विभागात आहे आता। तर कोकण विभागामध्ये 7 जिल्हे जे आहेत, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, असे 7 जिल्हे आहेत। तसेच पुणे आणि नाशिक विभाग एक आहे, ते पुण्याला कार्यालय आहे। छत्रपती संभाजीनगरचं कार्यालय आहे, ते जिल्हाधिकारी कार्यालयात आहे। आणि अमरावती आणि नागपूर
ह्या
दोन विभागाचं मिळून नागपूरला अशी 4 आमची विभागीय कार्यालय आहेत।
ही कार्यालय भाषा संचालनालयाच्या अंतर्गत काय काम करतात?
ही कार्यालय प्रामुख्याने अनुवादाचं काम करतात। तिकडची छोटी मोठी जी काही विभाग कार्यालयात वरना कामं येतात ते करतात, पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे शासकीय सेवेत जे अधिकारी कर्मचारी येतात, म्हणजे वर्ग 3 पासून ते सनदी अधिकाऱ्यांपर्यंत, IAS IPS अधिकाऱ्यांपर्यंत, त्यांच्या मराठी भाषा परीक्षा घेतली जाते, हिंदी भाषा परीक्षा घेतली जाते, कार्यालयात परत जे लिपिक आलेले असतात इंग्रजी आले तर त्यांना मराठी टंकलेखनाची परीक्षा द्यावी लागते, लघुलेखनाची परीक्षा द्यावी, ह्या परीक्षा घेतो आम्ही।
अच्छा, म्हणजे जर इंग्रजी टंकलेखनाद्वारे शासकीय सेवेमध्ये प्रवेश असेल तरी त्याला मराठी टंकलेखन येणं म्हणजे टायपिंग येणं आवश्यक आहे.
आवश्यक आहे.
हां, आणि आता आपण म्हणालात की मराठी भाषाची परीक्षा घेतली जाते, तर म्हणजे अशा परीक्षा का घेतल्या जात आहेत?
पूर्वी आम्ही आता परीक्षा घेत होतो 200-250 कर्मचारी परीक्षेला मुलं बसायचे ते. आता नवीन भरती झाल्यामुळे ह्या वेळेला आमच्या डिसेंबरला परीक्षा झाली, तिथे जवळजवळ 650 हिंदीसाठी बसलेले होते आणि 300 लोक मराठीसाठी बसलेले होते. तर मराठीचं काय होतं, 10वीला प्रथम भाषा मराठी असेल तर त्यांना परीक्षेपासून सूट मिळते, त्यांना परीक्षा द्यायची गरज नसते. म्हणजे याच्यामध्ये थोडक्यात सांगायचं गेलं तर मराठी माध्यमाचे शिकणारे जे विद्यार्थी असतात त्यांची प्रथम भाषा मराठी असते, तर त्यामुळे त्यांना सूट मिळते
शासकीय
सेवेत आल्यावरती. पण इंग्रजी माध्यम, गुजराती माध्यम, उर्दू माध्यम, हिंदी माध्यम, इतर माध्यमातून जे आलेले विद्यार्थी असतात, म्हणजे आता इंग्रजी माध्यमातूनच आलेले आहेत CBSE ICSE, त्यांची द्वितीय भाषा मराठी असते किंवा मराठी नसते, मग त्यांना शासनाच्या सेवेत आल्यानंतर निम्नस्तर व उच्चस्तर अशा दोन परीक्षा असतात, त्या द्याव्या लागतात.
दोन्ही द्याव्या लागतात.
ते त्यांना सक्तीचंच आहे, ते निवृत्त होईपर्यंत त्यांना परीक्षा द्यावी लागते. ती पास नाही झालात तर त्यामुळे त्यांची वेतनवाढ रोखली जाऊ शकते, त्यांची पदोन्नती रोखली जाऊ शकतात. तर त्यामुळे
त्यांना निवृत्त होण्यापर्यंत ती परीक्षा देणं मराठीची आवश्यक आहे. तर ऐकणाऱ्या श्रोत्यांनी हे लक्षात घ्या की शासकीय सेवेत आपण आलात तर ही परीक्षा देणं आवश्यक आहे. आणि हिंदीबाबत काय?
आणि हिंदीबाबत कसं झालेलं आहे की आता जे 700-750 विद्यार्थी बसलेले होते तर त्यांच्याशी मी चर्चा करताना त्यांच्या लक्षात आलं की म्हटलं तुम्ही हिंदी का देता हिंदी भाषा परीक्षेची, तर म्हणे सर आम्ही 10वीला जास्त मार्ग मिळतात संस्कृत म्हणून आम्ही संस्कृत घेतलेलं आहे. तर आता शासनाच्या सेवेत आम्ही येऊ हे आम्हाला माहितीच नव्हतं आणि आता आल्यानंतर आता हिंदी सक्तीचं असल्यामुळे आम्हाला ती परीक्षा द्यावी लागते. पण हिंदीचं कसं आहे मॅडम की तुम्हाला 50 मार्काचं जरी 10वीला संस्कृत आणि 50 मार्काचं हिंदी असेल तर सूट मिळते. वयाची 45 वर्षापर्यंत तुम्हाला परीक्षा द्यायची आहे, त्याच्यानंतर तुम्हाला सूट मिळते. जर तुम्ही 12वीला हिंदी घेतलं असेल किंवा पदवी जर हिंदीची घेतली असेल, पदव्युत्तर तुमचं शिक्षण पदवी असेल हिंदीची, तर तुम्हाला सूट मिळते. पण तसं मराठीला नाही आहे, मराठीला परीक्षा द्यावीच लागते ते. आणि आता त्यामुळे काय झालेलं आहे की आत्ता आमच्याकडे परीक्षेला 650-700 जे विद्यार्थी बसलेले होते त्याच्यामध्ये ज्युनियर कनिष्ठ अभियंता जवळजवळ 150-250 होते. 150-250 परिचारिका होत्या, नर्सेस होत्या. आणि आता पोलीस विभागानेही हे सक्तीचं केलेलं असल्यामुळे ह्या जवळजवळ 200 ह्या वेळेला आमच्याकडे पोलीस बसले होते, पोलीस शिपाई बसले होते, PSI बसले होते. त्यांचे पदोन्नती रोखल्या गेलेल्या होत्या, त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की अरे पदोन्नती मिळणार नाही आपल्याला, त्यामुळे आता जवळजवळ परीक्षेला ते बसलेले आहेत.
हां, म्हणजे जे इंग्रजी माध्यमात शिकले किंवा इतर माध्यमात शिकले त्यांनी मराठी भाषेची पहिली आणि दुसरी परीक्षा देणं आवश्यक असतं आणि या ज्या परीक्षा आहेत त्या भाषा संचालनालय आयोजित करतं आणि शासकीय सेवेमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला त्या देणं आवश्यक आहे. सर, आता ही जी आपली विभागीय कार्यालये आहेत हे मराठीबाबत कार्यालयांची तपासणीसाठी सुद्धा जातात, आपण म्हणालात मगाशी, तर तपासणी करतात म्हणजे त्याच्यामध्ये काय काय साधारण पाहिलं जातं?
आम्ही जेव्हा तपासणीसाठी जातो कार्यालयाची तर म्हणजे निस्तांची वरवर तपासणी नसते ती, म्हणजे सुरुवातीला गेल्यानंतर त्यांची नावाची जी फलक लावलेला असतो, पाटी लावलेली असते ती कार्यालयाची, ती मराठीमध्ये आहे का हे आम्ही बघतो. तिथून आतमध्ये गेल्यानंतर
मराठी म्हणजे देवनागरीतही पाहिजे आणि अध्याक्षर पण
मराठीतच पाहिजे. नंतर आतमध्ये गेल्यानंतर त्यांच्या नावाच्या पाट्या असतात. आता उदाहरणार्थ बघायला गेले की समजा कर्मचारी किंवा अधिकारी जो असेल तिकडचा त्यांनी नावाची पाटी लावली असेल, त्याचं नाव असेल हरी नारायण आपटे, पण त्यांनी लिहिलं असेल त्याच्यावरती देवनागरीमध्ये HN आपटे, मराठीमध्येच आहे पण ते देवनागरीमध्ये लिहिलेलं आहे HN आपटे,
तर ते तसं
नाही चालणार. ते ह ना आपटे किंवा हरी आपटे जे काय असेल ते लिहावं त्यांनी. त्यांचं पदनाम जे असतं ते पण पदनाम तिथे मराठीमध्ये असावं. नावाच्या पाट्या ज्या असतात म्हणजे एखाद्या प्रमुखाच्या कार्यालयात गेल्यानंतर त्याच्या मागे जी पूर्वीचे जे कर्म अधिकारी होऊन गेलेले आहेत तिकडे त्यांच्या नावं लिहिलेली असतात, ती पण आम्ही बदलायला सांगतो की हे नाव तुम्ही असं लिहू नका की मराठीमध्येच लिहा तुम्ही ते. परत ते गेल्यानंतर मग त्यांच्याकडचा हजेरीपट आम्ही बघतो. हजेरीपटावरती नावं कशी लिहिलेली आहेत, स्वाक्षऱ्या कशा केलेल्या आहेत, आवक जावक म्हणा किंवा त्यांचा तो पत्रव्यवहार असतो, रजेंची प्रकरणं असतात किंवा निवृत्तीची प्रकरणं असतात, ही जी मराठीमध्ये लिहिलेली आहेत का ती बघतो. शेरे मराठीमध्ये लिहिलेले आहेत का,
हो का,
ते सीन असं नको, पाहिले
किंवा
कृपया भेटा,
हा
असे असे शेरे पाहिजे त्याच्यामध्ये.
म्हणजे संपूर्ण मराठीकरण थोडक्यात त्या कार्यालयाचं झालंय का नाही हे बघितलं जातं.
हो, बघितलं जातं सगळं. आणि म्हणजे त्यांची दूरध्वनी नोंदवही म्हणा, त्यांचे पावत्या असतील त्या म्हणा, वार्षिक अहवाल असतील, जाहिराती देत असतील पेपरला, वृत्तपत्रामध्ये त्या, हे सगळं आम्ही मराठीतून आहे का, मग त्यांच्या अडचणी जर आल्या असतील तिथे त्यांना, तर त्या आम्ही सोडवण्याचा सोडवतो तिथे. म्हणजे त्यांना मुळात म्हणजे आता एक तुम्हाला अडचणी सांगताना म्हणे की त्यांना त्या त्या विभागाचे असतील समजा ते कायदे माहिती नसतात, कायदे हवे झाले असतात. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, मग आम्ही जर एखाद्या कार्यालयात गेलो तपासण्यासाठी, जर त्याला त्याच्या संबंधित त्याच्या विभागाच्या संबंधित जर एखादा अधिनियम हवा झाला तर त्याला माहिती नसतो. मग आम्ही भ्रमणध्वनी उपयोजक म्हणजे ॲप निर्माण केलेलं आहे भाषा संचालनालयाचं.
कोणतं आहे ते?
शासन शब्दकोश भाग एक. हे प्ले स्टोअरवरनं तुम्ही डाउनलोड करून घेतलं की त्याच्यामध्ये तुम्हाला कार्यदर्शिका, प्रशासन वाक्प्रयोग, म्हणजे प्रशासकीय कार्यालयीन शब्दात जे वाक्प्रयोग येतात ते, शासन व्यवहार कोश, न्याय व्यवहार कोश, न्यायालयीन शब्द त्याच्यामध्ये जे हमखास सगळ्या कार्यालयामध्ये उपयोगी पडणार आहे हे कोश आहे, तो आम्ही आता ह्या ॲपमधून उपलब्ध करून, उपयोजकामधून हे उपलब्ध करून दिलेलं आहे. तसेच त्याच्याबरोबर 175 केंद्रीय अधिनियम आहेत, आता आमचे 204 झालेले आहेत, तेही आता अपडेट करायचं काम, अद्ययावत करायचं काम चालू आहे. 474 राज्य अधिनियम आम्ही दिलेले आहेत तिथे. ह्यामुळे काय होतं की एखाद्या कार्यालयामध्ये त्याच्या संबंधित जर अधिनियम असेल, तो माहिती नसेल त्याला, तर त्यांनी त्याच्यात बघितलं की तो त्यांना मिळतो. अशा बऱ्याच कार्यालयामध्ये आम्ही गेल्यानंतर त्यांना ते उपयोग झालेला आहे त्यांचा, की आता हे आता अधिनियम शोधायचा कुठे, विकत आणायचा कुठून, तर हा तुम्हाला रेडीमेड तिथे मिळालेला आहे, उपलब्ध करून ते तुम्हाला कामकाजात त्याचा वापर करता येतो.
आता मग सामान्य माणसाला याबाबत, या सगळ्या चर्चेबाबत तुम्ही नेमकं काय सांगाल?
सामान्य माणसांनी प्रत्येक कार्यालयात गेल्यानंतर पहिलं मराठीत बोलायचं.
हो, बरोबर आहे, अगदी बरोबर.
मराठीत बोलणं हे सक्तीचंच आहे, आवश्यकच आहे. कारण बरेच जण जातात तेव्हा हिंदीमध्ये बोलायला सुरुवात करतात, नका, मराठीतूनच बोला. मराठी बोला, मराठी येत नसेल तर मराठी शिका, मराठीतूनच बोला. त्यांचं काही जे काही देत असतील, प्रमाणपत्र, नमुने काही देत असतील, इंग्रजी असतील तर तुम्ही सांगा की आम्हाला हे मराठीतूनच द्या. जिथे तुम्हाला इंग्रजी दिसत असेल, इंग्रजीचा वापर करत असेल तर त्यांना सांगा की इंग्रजी करू नका, मराठीचाच वापर करा. महाराष्ट्र शासनाचं कार्यालय आहे आणि मराठीचाच वापर करा. आणि हे आत्तापर्यंत आम्ही तपासण्या केल्या तर अशा अडचणी आलेल्या नाहीत. आता जवळजवळ मराठीकरण होत आलेलं आहे, आता सगळं
मराठीकरण होतच आलं आहे, हे खूप छान झालेलं आहे. कारण जे आपली मराठी भाषा सगळ्यांपर्यंत पोचावी आणि त्यातही शासकीय मराठी भाषा पोचावी, हे जे आपले प्रयत्न आहेत, याला नक्की यश येतं आहे. शेटे सर, आज आपण इथं आलात याबद्दल आपले पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करते. धन्यवाद.
धन्यवाद.
श्रोते हो, या कार्यक्रमाविषयी आपली मतं, सूचना, अभिप्राय आम्हाला आपली मराठी 210@gmail.com अर्थात aplimaratihi210@gmail.com या पत्त्यावर जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढील रविवारी सकाळी 7:25. नमस्कार.
अभिजात मराठी, आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात, अभिजात,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली.